ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समस्सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम्। ब्रह्मपदावर आरूढ झाला की तो साधक अंतःकरणाने सदैव प्रसन्न राहतो, त्याला कशाचीही अपेक्षा उरत नाही। उलट क्वचित काही आपत्ती ओढवली तरी तो शोक करीत नाही। सर्व भूत मात्राच्या ठिकाणी त्याची समबुद्धी असते आणि असं झालं म्हणजे मग त्या साधकाला माझी पराभक्ती प्राप्त होते। ब्रह्मज्ञानी झाला, ब्रह्मपदावर आरूढ झाला हे कसं ओळखावं हे या श्लोकातील पहिल्या तीन चरणांमध्ये सांगितले आहे। वास्तविक ब्रह्मज्ञानी किंवा ब्रह्मपदावर आरूढ झालेली व्यक्ती ही बाह्य लक्षणांवरून ओळखता येणे अत्यंत अवघड आहे। योगियाच्या खुणा योगी जाणे हेच खरे असते, पण तरीसुद्धा मार्गदर्शन कोणाकडून घ्यावे हे कळण्यासाठी, कोणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा हे समजण्यासाठी साक्षात्कारी पुरुषाची ओळख जिज्ञासू साधकाला करून द्यावी या दृष्टीने काही वर्णन करणे आवश्यक असते। अन्यथा मुमुक्षुची फसगत होऊ शकते। तो मठमहंतीच्या ऐश्वर्याच्या मापाने किंवा शेकडो लोकांना आकर्षित करणाऱ्या विद्वत्तापूर्ण वक्तृत्वाने भुलून लोकसंग्राच्या नावाखाली लोकेशणेत अकंठ बुडलेल्या प्रभावी व्यक्तिमत्वाच्या पुरुषालाच साक्षात्कारी महात्मा समजतो आणि त्यामुळेच योग्य त्या साधनेचा लाभ न झाल्याने खऱ्या साध्यापासून वंचित होतो। हे होऊ नये म्हणून गीतेने अनेक ठिकाणी ब्रह्मज्ञानी ब्रह्मपदारूढ महात्मा कसा असतो ते स्थितप्रज्ञ कर्मयोगी योगी प्रियभक्त ज्ञानी गुणातीत अशा निरनिराळ्या नावाने वर्णिला आहे। येथेही थोडक्यात त्याच जातीचे वर्णन केले आहे। ब्रह्मपदारूढ व्यक्तीचे अंतःकरण अत्यंत प्रसन्न असे असते। त्याची ही प्रसन्नता कोणत्याही निमित्तावर वा उपाधीवर अवलंबून नसते। कोणत्याही अनुकूल प्रतिकूल परिस्थितीचा परिणाम या प्रसन्नतेवर होत नाही। ती कशाने वाढत नाही, कशाने घटत नाही। मेघातून होणाऱ्या आणि पृथ्वीचा स्पर्श न झालेल्या पावसाच्या पाण्याप्रमाणे त्याचे अंतःकरण अत्यंत स्वच्छ अत्यंत निर्मल असतं। या सहज स्वाभाविक निर्मलतेलाच प्रसन्नता असे म्हणतात। अंतःकरणाची निर्मलता वासनेने अपेक्षेने निराशेने अहंकाराने रागद्वेषाने गढूळ होत असते। आता मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे अहंकारादीचा त्याग करून पूर्णपणे निर्मळ झालेल्या या पुरुषाच्या ठिकाणी वासनादी विकारांचा संभवच राहत नाही। म्हणून अंतःकरण गंगोत्रीच्या पलीकडे असलेल्या गोमुखातील गंगाजलाप्रमाणे किंवा शुद्ध स्फटिकाप्रमाणे अगदी स्वच्छ अत्यंत निर्मळ असे राहते। अंतःकरण असे निर्मळ असणे म्हणजेच प्रसन्न असणे होय। न शोचती न कांक्षती हा या प्रसन्नपणाचाच परिणाम आहे। या व्यक्तीला आता कशाचे दुःखही नसते किंवा कशाची अभिलाषाही नसते। यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते अशी त्याची योगारूढ पुरुषाप्रमाणे स्थिती होते। न प्रवृष्येत प्रियम प्राप्य नु द्विजेत प्राप्यच्या प्रियम हा आदेश त्याच्या जीवनात पूर्णपणे मुरलेला असतो। त्यामुळे दुःखेष्वनुद्विग्न मनाः सुखेषु विगतस्पृहाः किंवा तत्तत् प्राप्य शुभाशुभम नाभिनंदति न द्वेष्टि नित्यंच समचित्तत्वं इष्टानिष्टोपपत्तिषु अशी गीतेनेच इतरत्र सांगितलेली थोर पुरुषाची लक्षणे त्याचे ठिकाणी पूर्णपणे प्रकट झालेली असतात आणि म्हणून तो ब्रह्मभावारूढ पुरुष समदुःख सुखा हा झालेला असतो आणि सुखदुःखाविषयीची असलेली समताच सर्व भूतांच्या संबंधातही समत्वाने व्यक्त होते असे हे समदर्शित्व अशी ही समभावना किंवा ही साम्यवृत्ती गीतेने अनेक वेळा अनेक प्रकाराने एक आदर्श स्थिती म्हणून सांगितली आहे। गीतेतीलच एक श्लोक या दृष्टीने सावधपणे विचारात घेण्यासारखा आहे। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिचैव श्वपाकेच पंडिताः समदर्शिनाः गीता 5व्या अध्यायातील 18वा श्लोक। ज्यावर आमच्या तीर्थरूप दादांनी श्री दासगणू महाराज यांनी दिलेली टिप्पणी फार लक्षणीय आहे. ते म्हणतात, ब्राह्मण आणि पशुला समान मानणे हा सिद्धांत झाला, म्हणून काय त्या दोघाला खाया गवत घालावे. या वचनावरून समतेचा अर्थ बोजडपणे घेता येणार नाही हे लक्षात येऊ शकेल. साम्यवादाचे सामाजिक धोरण सांगताना प्रत्येकाकडून त्याच्या शक्तीप्रमाणे घ्यावे आणि प्रत्येकाला त्याच्या आवश्यकतेप्रमाणे पुरवावे असे म्हटले आहे. येथेही जी समता गृहीत धरली आहे ती निखळ नाही, निरपवाद नाही, तर सापेक्ष संबंधावरच आधारित असल्याचे लक्षात घ्यावे लागेल. कारण एक मनुष्य जेवढ्या वेळामध्ये चार पाट्या उचलून टाकेल तेवढ्या वेळात दुसरा तीन किंवा दोनच टाकू शकेल. उलट एखाद्याची भूक भागण्यासाठी एक दीड भाकरी तर दुसऱ्याला दोन तीन लागतील. म्हणजे समतेचे स्वरूप येथेही विटाच्या ठोकळ्यासारखे स्थूल राहू शकत नाही. थोर थोर संत कंटकाच्या निर्दालनालाही भूताच्या संगोपनाप्रमाणे दयाच म्हणतात. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हा सिद्धांत मान्य असूनही विंचूसर्प ही नारायणाचीच रूपे असली तरी त्यांना करावयाचे वंदन दुरून करावे असा सावधपणा ठेवण्यास सांगतात. एकनाथ महाराजांच्या चरित्रात त्यांनी काशीहून रामेश्वरास वाहण्यासाठी आणलेली गंगेची कावड तहानेने तडफडणाऱ्या एका गाढवाला पाजली अशी घटना उल्लेखलेली आहे. या कामी कोणीतरी हटकल्यावरून नाथ महाराज म्हणाले, अरे हे गाढव तरी रामेश्वरापेक्षा निराळे आहे का? रामेश्वर सर्वत्र भरून राहिला आहे ना. माझी गंगेची कावड रामेश्वरापर्यंत निश्चित पोचली आहे. जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत हा सिद्धांत या घटनेच्या रूपाने जणू मूर्तपणे साकारला आहे असे म्हणता येते. पण समजा उन्हाळ्यात चालण्याच्या श्रमाने खांद्यावर कावड घेऊन पायी प्रवास करणारे श्री एकनाथ महाराज स्वतःच घामाघूम होऊन तहानेने व्याकुळ झाले असते तर कसे वागले असते? समागमे जे कोणी सहप्रवासी असतील त्यांना ते म्हणाले असते, अरे मी आता पुढे चालू शकेन असे मला वाटत नाही, मी येथेच कोसळणार. तुम्ही माझी ही कावड रामेश्वरी नेऊन भगवंताला अर्पण करा. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याची ढाल पुढे करून रामेश्वराप्रमाणे मी तरी ब्रह्मच असे म्हणून कावडीतील गंगेचे पाणी ते स्वतः प्यायले नसते हे निश्चित. समम सर्वेषु भूतेषु या वाक्याचा विचार करताना हे सर्व नीटपणे जाणून घेतले पाहिजे, नाहीतर मनुष्य बावळा तरी ठरेल किंवा त्याला दंभ तरी स्वीकारावा लागेल. व्यवहार तत्वावर अवलंबून असावा लागतो हे कितीही खरे असले तरी त्याचे बाह्यस्वरूप कधीही एकसारखे असत नाही हे लक्षात घेऊनच समत्वाचा विचार केला पाहिजे. असो, ब्रह्मपदारूढ व्यक्ती प्रसन्न चित्त हर्षशोकाच्या अतीत आणि सर्व भूतांना समभावनेने पाहणारी अशी होते तेव्हा त्याला पराभक्तीचा श्रेष्ठ भक्तीचा लाभ होतो असे भगवंतांनी म्हटले आहे. या ठिकाणी ब्रह्मारूढता आणि पराभक्ती यांचे स्वरूप नीट जाणून घेणे उपयोगाचे आहे. 14व्या अध्यायात अव्यभिचारी भक्तीनंतर ब्रह्म होण्याची योग्यता प्राप्त होते असे म्हटले आहे, तर येथे ब्रह्म होण्याची योग्यता प्राप्त झाल्यानंतर पराभक्ती लाभते असे भगवान सांगतात. भक्ती हा पंचम पुरुषार्थ आहे, तो मोक्षाहून निराळा आणि मोक्षाहून श्रेष्ठ आहे असे काही विद्वान भाविक संतवचनाच्या आधारेच आग्रहाने मानित असतात. त्यांना ब्रह्मभूत मद्भक्तिम लभते पराम या 18व्या अध्यायाच्या 54व्या श्लोकातील वचनाने मोठाच आधार सापडल्यासारखे वाटते. तत्वतः अंतिम दशेत साध्य रूपात ज्ञान आणि भक्ती किंवा मोक्ष आणि भक्ती यात काहीही अंतर नाही. ते दोन्ही केवळ एकरूपच नव्हे तर एकच आहेत, केवळ शब्द तेवढे वेगळे आहेत. अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टीने किंवा अद्वैत सिद्धांत मानणाऱ्या श्री ज्ञानेश्वर तुकारामादी संतांच्या वचनाच्या आधारे ज्ञानापेक्षा किंवा मोक्षापेक्षा भक्ती ही वेगळी नसून ती ज्ञानाशी केवळ एकरूपच नसून ज्ञानरूपच आहे. केवळ संप्रदाय भेदाने परंपरेच्या वैशिष्ट्याने कुणी ज्ञान म्हणतो कुणी भक्ती म्हणतो. ज्ञानाला आत्मज्ञान अन्वय ज्ञान असे म्हटले जाते. इतकेच श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या गोष्टीचा अगदी स्पष्टपणे उल्लेख केला आहे. ज्ञानी येते स्वसंविती शैव म्हणती शक्ती आम्ही परमभक्ती आपुली म्हणू. ज्ञानेश्वरी अठराव्या अध्यायातील 1133 ओवी असे महाराज म्हणतात. श्रीमद शंकराचार्यांनी भक्तीची व्याख्या करताना स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधी येते असे म्हटले आहे. तर श्री ज्ञानोबा राय एक पाऊल पुढे टाकून माझी ये सहज स्थिती भक्तीनाम ज्ञानेश्वरी 1813 ओवी अशी भक्तीची व्याख्या करतात. उपासना म्हणून वा साधना म्हणून भक्तीचा विचार करताना थोर महात्म्यांनी भक्तीचे श्रवण कीर्तनादी 9 प्रकार वर्णन केलेले आहेत. तर काहींनी गौणी आणि परा असे 2 प्रकार मानले आहेत. गौणी भक्तीची ही गुणभेदाने आणि आर्तादी भेदाने विभागणी केली आहे. ज्ञानलक्षणाभक्ती आणि प्रेमलक्षणाभक्ती असेही प्रकार काही मानतात. कदाचित ते पराभक्तीचे प्रकार असावेत. नीट विचार केला की साधक दशेत साधनेच्या सोयीसाठी अधिकार भेदाने वा अवस्था भेदाने भक्तीच्या विविध प्रकारांना काही अर्थ असला, त्या प्रकारांचा अधिकारानुरूप विशेष उपयोग होत असला, तरी सिद्धावस्थेत परिपूर्ण स्थितीत ज्ञानभक्तीची भिन्नता तत्वत संभवत नाही. कारण या भक्तीतही मग करणे किंवा न करणे, होणे किंवा न होणे असे अंतर पडत नाही. अंतिम स्थितीत ज्ञानाचेही स्वरूप असेच असते. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी अमृतानुभवाच्या 9व्या प्रकरणात भजता भजन व्हावे न भजता काय नव्हे, ऐसे नव्हे आघवे शिवूचे असे अगदी स्पष्टपणे उल्लेखलेले आहे. तेव्हा चहुपुरुषार्था श्री भक्ती जैसी किंवा पंचमपुरुषार्थाची भक्ती इत्यादी भक्तीचा गौरव करणाऱ्या वर्णनावरून किंवा मोक्ष सुखा हाणू लाथा अशा मोक्ष तुच्छतापर उद्गारावरून ज्ञान व भक्तीत भेद मानणे योग्य नाही. तत्वज्ञान म्हणून जे अद्वैत सिद्धांताचा स्वीकार करतात त्यांना तरी परमोच्च अवस्थेत ज्ञान आणि भक्तीमध्ये भेद मानता येणार नाही. निरनिराळ्या अंगांनी या विषयाचा खूप विस्तार करणे शक्य आहे. अनेक सज्जनांनी ज्ञानोत्तर भक्तीचे महात्म्य संतवचनांच्या आधारेच पुष्कळ विस्ताराने प्रतिपादले आहे. त्यासाठी स्वतंत्र ग्रंथांचीही निर्मिती केली आहे. हे सर्व जरी खरे असले तरी या भक्तीचे महात्म्य गाणाऱ्या विद्वानांच्या विषयी अत्यंत आदर ठेवूनही अंतिम दशेत ज्ञान भक्ती वेगळे राहत नाहीत असेच मला ठामपणे म्हणावेसे वाटते. कारण ज्ञान काय किंवा भक्ती काय दोन्हीही सहज स्थिती आहे. त्यामुळे उरतो केवळ नामभेद. त्यामध्ये स्वरूपाचा भेद लवमात्रही उरत नाही असो. आपल्या प्रस्तुत प्रकरणाच्या दृष्टीने तर ब्रह्मभूत होणे ही अवस्थाच परिपूर्ण नाही आणि त्यानंतर लाभणारी पराभक्तीही पूर्ण नाही. कारण पुढच्या श्लोकात ब्रह्मभूत झाल्यानंतर लाभलेल्या पराभक्तीने काय साधते त्याचे जे वर्णन केले आहे त्यावरून ब्रह्मभूत होणे आणि त्यानंतर पराभक्ती लाभणे ही दोन्हीही अद्याप साधनेच आहेत. साध्यावस्था किंवा सहज स्थिती थोडी पुढेच आहे असे दाखवले आहे. तेच समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू.